नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल NSG, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल SPG चे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेअंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस पदकही प्रदान करण्यात येणार आहेत. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहू शकतात. काल मध्यरात्री हे वादळ नागापट्टीनमच्या दक्षिण पूर्वेस सुमारे 230 किलोमीटर आणि चेन्नईच्या 210 किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचं काल चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. वादळाच्या प्रभावामुळे परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुढच्या 3 दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं तर नाशिक जिल्ह्यात निफाड इथं 7 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यात 11 अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात 12 अंश सेल्सिअस तर धारणी चिखलदरी इथं 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कालचा दिवस मुंबईतील 8 वर्षातील सर्वात थंड दिवस होता. किमान तापमान 16.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीची माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते काल सायंकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ञ, लेखक तथा माजी खासदार डॉ नरेंद्र जाधव, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारची अॅग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांसाठी 3 पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून नागरिकांनी स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रचार तसंच प्रसार करावा असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 1 ते 5वीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत 100 विद्यार्थी तसंच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत 100 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी 5 डिसेंबर 2024 पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या ICC अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने त्रयस्थ कोणत्याही देशात खेळवण्याच्या पद्धतीवर BCCI ठाम आहे तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लखनौ इथं होत असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या एकेरी सामन्यात PV सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशु राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होईल. दरम्यान महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिषा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम 4 मध्ये पोहोचली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.